வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ கீ ஜய. ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த். ஆத்ம நிவேதன பக்திச்சா விஷயாச்சா சந்தர்பாத் அப்பன் ஆத்ம நிவேதன் மன்ஜே ஆத்மபாவாச்சி சமஜ நிர்மாண ஹோன் அப்ளா அப்ள ஆத்மஸ்வரூப பரமாத்மஸ்வரூபாஷி ஏகரூப் கச ஆஹே சமஜுன் கேவுன் பரமாத்மஸ்வரூபாஷி ஏகரூபதா சாதண அஷி ஆத்மநிவேதன பக்தி அப்பன் பாஹத்தோ ஆஹோத். ஆத்மநிவேதன பக்தி பாஹத் அஸ்தானா தத்துவான்கடே சாட்சித்வானி பாஹுன் ஏகா தியானாச்சா பிரக்ரியேமுழ புடே சாட்சித்வஹி நாஹிஸ ஹோன் ஆத்ம பிரசித்தி சில்லக் ரஹாண அணி தியாமுழ ஆத்மாச் ஆதி அந்தி பருன் ராஹிலேலா ஆஹே அசா போத ஹோண. नंतर जे ध्यानामध्ये म्हणजे एकांतात केलं जातं तेच साक्षीत्व व्यवहारामध्ये देखील सांभाळून प्रकृतीपासून वेगळं होणं वेगळे आहोत हे समजणं आणि अखंड परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधणं अशा प्रकारे साक्षीत्व ध्यान समर्थांनी वर्णन केलेलं आपण सुरुवातीला पाहिलं. समर्थांचा जो मुख्य भर आहे विवेकावर तत्व झाडा करण्यावर तो विवेक आपण आता पाहतो आहोत. मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार पाहता उघडा आपण नाही तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. हा विवेक आहे. आपल्या शरीरातली पंचतत्व बाहेरच्या पंचतत्वांमध्ये विवेकाने विलीन झाली असं पाहिल्यानंतर किंवा जाणल्यानंतर मी या नावाचा पदार्थच शिल्लक राहत नाही. कारण मी प्रकृतीला आपण म्हणत होतो ही प्रकृतीच बाहेरच्या प्रकृतीमध्ये विलीन होऊन गेली. अशा प्रकारे ज्याला मी मी असं म्हणत होतो त्याचं निवेदन म्हणजे समर्पण झालं. तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा. अशा प्रकारे प्रकृतीचा निराश झाल्यानंतर उर्वरित कारण प्रकृती संपली हे समजणारा तिथे शिल्लक राहतो. हा जो शिल्लक राहतो तो शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा. त्याला मी असं म्हणण्याची सोय नाही हे सांगताना समर्थ म्हणतात की तो परमात्माच असतो जो उरतो तो उर्वरित एक मुख्य परमेश्वरो. दुसरं म्हणजे त्या परमात्म्याबरोबरच म्हणजे आत असणाऱ्या क्षेत्रज्ञाबरोबरच त्याला लाभलेली प्रकृती आहे. तीच प्रकृती जगताचा आकार घेऊन बाहेर देखील दिसते. अशा दोनच गोष्टी जगात विद्यमान असताना समर्थ असं म्हणतात, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये, मी हा कोण चोर मध्येच शिरला, याला खरं म्हणजे जागा नाही. आणि दासबोधामध्ये ज्या ज्या ठिकाणी विवेकाने तत्व झाडा भगवंतांनी समर्थांनी सांगितला, तो विवेक आणि तत्वानी तत्वाचा झाडा असा विषय आपण पाहायला सुरुवात केली. त्यामुळे दशक 4 समास 9 पासून आपण दशक 13 समास 2 तिथपर्यंत मागच्या वेळेला गेलेलो होतो. त्या समासाचं नाव आहे सारासार निरूपण नाम समास. एक प्रकृती आहे, एक परमात्मा आहे. आपल्या ठिकाणी देखील एक प्रकृती आहे, आत परमात्मा आहे. बोध असेल तर परमात्मा आहे, अबोध असेल तर जीवभाव आहे. त्या जीवभावालाच आपण परमात्मा हे समजतो. आणि आत्मनिवेदनामध्ये प्रकृतीचा निराश विवेकानी होतो आणि उर्वरित परमात्मा हा सर्वांच्या ठिकाणी एकसारखाच असतो. ज्याचं आत्मनिवेदन ज्याला साधलेलं आहे त्या पुरुषाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रकृती जशी असेल तशी राहते काही एक, पण तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि असं आत्मनिवेदन ज्यांनी साधलं किंवा असे जे परमात्म्याशी एकरूप होऊन गेले ते अंतरीच्या भावानी साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवनी एकची झाले, देहातीत वस्तू असेच झाले. आणि त्यांची प्रकृती मात्र एकमेकांपासून वेगळी राहिली. असं म्हणतात की जगामध्ये बुद्ध पुरुष होतील पण गौतम बुद्ध परत होणार नाही. आत्मज्ञानी नक्की होतील पण गौतम बुद्ध होणार नाहीत. जगामध्ये आपणच अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया, अशा प्रकारे आपल्या अचिंत्य शक्तीनी मायेला स्वाधीन करून परत एकदा कोणी परमात्मा जन्म घेईल पण तो श्रीकृष्ण नसेल, तशी प्रकृती त्याला मिळणार नाही. परत एकदा आत्मज्ञानी महापुरुष जन्मतः निपजेल पण तो श्री राम असणार नाही, महावीर एकदाच होईल, परत कोणी महावीर होणार नाही. महावीरांसारखा बोध असणारी व्यक्ती नक्की होईल. शंकराचार्य एकटे असतील, समर्थ एकटे असतील, या प्रत्येकाची एक प्रकृती असेल आणि त्या प्रकृतीमुळे आत्मनिवेदन भक्तीला प्राप्त झाल्यानंतर देखील ते एकमेकांपासून बाह्यतः वेगळे दिसतील. निवृत्तीनाथ म्हणजे आपल्याला कसा दबदबा वाटतो, नमस्कार. आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांनी आपल्याला कुशीत घ्यावं असं आपल्याला वाटेल. निवृत्तीनाथ अलिप्त असतील आपल्यापासून, ज्ञानेश्वरीत त्यांचं दर्शन देखील ज्ञानेश्वरांपासून अलिप्त ज्ञानाच्या भूमिकेत असलेले असेच कायम आहेत. ती त्यांची प्रकृती आहे. ते आत्मनिवेदनाला मात्र प्राप्त झाले. आत्मनिवेदनाच्या वेळेला सर्व एक आणि प्रकृतीच्या वेळेला सर्व एकमेकांपासून वेगळे. कोणी आवडतील कोणी आवडणार नाहीत हे आवडणं आणि न आवडणं हा आपल्या स्वतःच्या प्रकृतीचा दोष आहे. कारण ते जसे असतील तसे ते आवडण्यासारखेच असतील. त्यांच्या प्रकृतीत न आवडण्यासारखं काही नसेल. पण आमच्या दोषदृष्टीने एखाद वेळेला आमच्या ठिकाणी असणाऱ्या जातीयतेने आमच्या ठिकाणी असणाऱ्या दोष पाहण्याच्या दृष्टीने कोणाकोणाला समर्थ आवडणार नाहीत तो आपला प्रश्न आहे. पण समर्थांच्या ठिकाणी न आवडण्यासारखं काही नाही. कोणाकोणाला मीराबाईंचा मार्ग आवडणार नाही. आपल्या मुलींनी छंद घेतला परमार्थाचा तर धसका बसेल. म्हणजे मीराबाईंसारखी ही होते की काय असं वाटेल. म्हणून मीराबाई आवडणार नाहीत. ही आपली प्रकृती आहे. आपल्या प्रकृतीच्या दृष्टीमुळे तसं होईल. पण मीराबाईंमध्ये न आवडण्यासारखं काही नाही. प्रकृती आणि त्या प्रकृतीचं विवेकाने त्यांनी केलेलं समर्पण आणि त्यामुळे त्यांना मिळालेला आत्मबोध हा मात्र एकसारखा असेल. समर्थ असं म्हणतात की ऐका सारा सार विचार उभारले जगदंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल जे असतची असेल त्याची सार जे जे म्हणून दृश्य आहे दिसतं आहे आपल्या डोळ्याला तर ते असारच आहे आणि जे असार आहे त्याला जन्मही आहे आणि त्याला मृत्यूही आहे. बरोबर आठवण झाली मला. त्याला जन्मही आहे आणि त्याला मृत्यूही आहे. ते येईल देखील आणि ते जाताना देखील दिसेल आणि त्याला नाईलाज असेल. आपल्याला कितीही आवडले तरी देखील असं म्हणतात रामकृष्ण ते आले गेले. प्रत्येकाला देह ठेवावा लागला. जगत देखील परिवर्तनशीलच आहे. पण या परिवर्तनशील अशा विश्वामध्ये एक न बदलणारी शाश्वत नित्य अशी वस्तू आहे त्याला आत्मा असं नामाभिधान आहे. मागा आत्मानात्म विवेक बोलिला आत्मा ओळखोन अनात्मा ओळखोन सांडिला आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू. माग आत्मानात्म विवेक सांगितला मागच्या समासात. याच्यावरचं निरूपण मागच्या वेळेला मी केलेलं आहे. तुम्हीही हे प्रथमच ऐकताय अशा उत्सुकतेने ऐकताय. मी लिंक लागावी म्हणून बोलतोय कारण मध्ये 15 दिवस प्रवचन झालं नाही. आणि खरंच आहे आवृत्ती ही असकृत उपदेशात असं जे म्हटलेलं आहे उपदेशाची वारंवार आवृत्ती करावी. आणि कितीही वेळेला ऐकलं तरी नवच काही सापडत राहतं हे नित्य नूतनच आहे. त्याला काय करणार. अनात्म असार जाणून टाकून दिल्यानंतर जे उर्वरित राहतं तो आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू, ज्या ठिकाणाहून हा तंतू आपल्यापर्यंत आला ते मूळ गवसत तो परमात्मा सापडतो. मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, सारासार श्रुती बरा पहावा. मुळाच्या ठिकाणी जर वृत्ती जाऊन राहिली तर तिची निवृत्ती होऊन जाते. वृत्ती बाहेर पडली आणि जगतात फिरायला लागली तर कितीही फिरेल, एका क्षणात हजारो मैल दूर जाईल, तिथे असणाऱ्या आपल्या नातेवाईकाला भेटेल, बोलेल, कल्पनेनी. पण ती जिथून उद्भवते किंवा उद्भवली त्या मुळापाशी जर ती जाऊन चिकटली, बाहेर पडली तर तिला त्रिभुवन पुरत नाही. पण जर आत वळली, मुळाच्या ठिकाणी जाऊन राहिली तर ती निवृत्त होते. तिची वृत्तीरहितता तिला प्राप्त होते. ती निवृत्त होते याचा अर्थ ती विवेकाला आणि वैराग्याला प्राप्त होते. वृत्ती ही विषयाकारच असते, ती निवृत्त झाली की चैतन्याशी समरस होते. वृत्ती जेव्हा निवृत्त होते तेव्हा ती केवळ अस्तित्व बनून राहते, मग ती वृत्ती रूपाने उरतच नाही, म्हणून ती निवृत्त होते. ज्ञानेश्वर महाराजांना अमृतानुभवामध्ये विचारलं की तुमच्या सद्गुरूंनी निवृत्ती हे नाव धारण केलं, त्यांची प्रवृत्ती कशामध्ये होती म्हणून ते निवृत्त झाले, असं ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की सूर्यासी अंधकारू कई जाहला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू पडिला चिकी. सूर्याने कधी अंधकार पाहिलेला होता? कधीच नाही. सूर्य जर म्हणेल की कुठे अंधार आहे मला दाखवा, तर तिथे प्रकाश निर्माण होईल. सूर्य जर पाहू गेला तर तरी देखील सूर्याला अंधकार दूर करणारा अशा प्रकारचं विशेषण प्राप्त झालंच, असं नाव मिळालंच की असं ते म्हणतात. म्हणून निवृत्त्य जव नाही तव निवृत्ती हे काही, कशापासूनच निवृत्त व्हायचं नाही तरीही निवृत्ती हे नाव त्यांनी धारण केलं. ते मुळात आत्मसंस्थच आहेत. नित्यानित्य विवेक केला आत्मा, नित्य सा निवडला. नित्यानित्य विवेक करून नित्य आत्मा निवडला, हे जे सगळं आहे हे बौद्धिक पातळीवर नाहीये. तुम्हाला तर्कानी मजा येत असेल ऐकताना, ज्यांना समजते त्यांना फार बरं वाटत असेल, पण हा तयार झालेला साधक आहे. श्रवणापासून पादसेवनापर्यंत, पादसेवनापासून अर्चन वंदन दास्य सख्य अशा भावांनी परिपूर्ण आहे आणि त्याला निर्माण झालेली समज आहे. आपण जो अंदाज करतोय असं असेल का तसं असेल असं हे नाहीये. हा केवळ बुद्धीनी समजून घेण्याचा प्रांत तसा नाहीये. हा अनुभवाच्या प्रांगणात असलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कशा बोधाच्या सहज स्थितीत राहते आहे ते समर्थ सांगतात. माझं तसंच झालं. एक दोन मिनिटं आपण शांत बसूया. हरी हरी स्वामी जी नारायण प्रभु हरी। नित्या नित्य विवेक केला आत्मा नित्यसा निवडिला निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी। मी अशा करता म्हटलं की हे केवळ बौद्धिक पातळीवर तर्काच्या पातळीवर याची मजा घेऊ नका। याचं कारण असं की समर्थच आपल्याला सावध करतायत। समर्थ असं म्हणतात की नित्यानित्य विवेक केल्यानंतर नित्य आत्मा आहे तो आत्मा प्राप्तव्य आहे असं आपण ठरवलं आणि तो प्राप्त करायचा असेल तर वृत्ती निवृत्त झाली पाहिजे हे आपण समजून घेतलं आणि निवृत्ती प्राप्त करण्याचा हेतू किंवा वृत्ती निवृत्त झाली पाहिजे अशा प्रकारचा हेतू अंतर्यामी धरला। बरोबर आहे। या सगळ्या निरूपणातून आपल्याला हे समजलं। समर्थ असं म्हणतात की हा हेतूच चंचळता आहे। हेत म्हणजे तो चंचळ। निर्गुण म्हणजे निश्चळ। म्हणून आपल्याला जे समजते की असं व्हायला पाहिजे ते जिथं समजतंय ते चंचळामध्ये समजतंय, ते मनामध्ये समजतंय, ते वृत्तीमध्ये समजतंय, ते तर्कामध्ये समजतंय। ध्यानाच्या वेळेला निश्चळता येते तेव्हा तर्क नसतो तेव्हा वृत्ती नसते। म्हणून हे वृत्तीरहित समजून घेण्याची गरज आहे। वृत्तीरहित स्थितीमध्ये याचा अनुभव येण्याची शक्यता आहे। हे तर म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ। सारासार विचारे चंचळ होऊनी जाते। सारासार विचार केला की त्या विचारांनी चंचळ निर्माण होतं देखील, कारण त्या विचारातच चंचळता आहे। ध्यानामध्ये निश्चळता आहे, ती चंचळता जाते आणि गेली पाहिजे। चळे म्हणून ते चंचळ, ती निर्माण झाली ती जाईल देखील। तिला चलन आहे, चळण आहे आणि जर ध्यानाच्या वेळेला टिकून राहिली तर ध्यानाच्या वेळेला वृत्ती रहित ते मध्ये ही सहज स्थिती झाली तर न चळे म्हणून निश्चळ। निश्चयी उडे चंचळ निश्चयसी। ज्ञान आणि उपासना हे अशा रीतीने एकमेकांना चिकटून चालले पाहिजेत। ज्ञानाने ज्ञानपूर्वक उपासना झाली पाहिजे। उपासनेनी ज्ञानात प्रवेश केला पाहिजे। याचा अर्थ तो परमात्मा अव्यय अविकारी, परमात्म्याचं स्मरण करणारा मी अव्यय अविकारी असं ज्ञान पाहिजे। त्या ज्ञानाने उपासना घडली पाहिजे। हे ज्ञान चंचळ असेल कारण ते मुद्दामून आणलेलं आहे। ते वृत्तीजन्य ज्ञान आहे, ती वृत्ती येते तशी ती जाईल देखील, म्हणून ते चंचल आहे। पण या ज्ञानांनी ज्ञानपूर्वक उपासना केली पाहिजे आणि उपासनेनी जेव्हा निश्चयता येते तेव्हा खरा ज्ञानाला तो प्राप्त होतो। ज्ञान आणि उपासना तेच ध्यानाबद्दलही म्हणता येईल, दोन्ही एकची पाहना, अशा प्रकारे एकरूप करून ज्ञान आणि उपासना करत राहावी। आज उपासना करावी आणि 25 वर्षांनी ज्ञानाची अपेक्षा करावी असं करू नये। आताच ज्ञान स्वरूप आहोत हे लक्षात घ्यावं, तो चंचल भाव आहे, रमून जावं, चंचलता नाहीशी व्हावी, ज्ञानाशी एकरूपता साधावी। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगदुद्धार, मात्र उपासनेशिवाय हे समजत नाही। द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्य, सत्ता, ज्ञान, देवची तत्वता बरे पहा, त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचल अवघे नासते येणे प्रकारे। द्रष्टा, द्रष्टा याचा अर्थ केवळ पाहणारा, तो द्रष्टा, दृश्यात मिसळणारा त्याला कधीही द्रष्टा म्हणत नाहीत। द्रष्टा म्हणजे साक्षी, द्रष्टा दृश्याशी तदाकार होतो दर्शनाच्या वेळेला आणि ती तदाकारता तो अंतःकरणात अनुभवायला सुरुवात करतो, त्यामुळे द्रष्टा हा दृश्यरूप होतो। आपली अडचण अशी आहे की आपण द्रष्टा न राहता दृश्यरूप होतो। एका विषयाचं आपण चिंतन करतो, विषयाचं चिंतन ही अशी गोष्ट आहे की आपली वृत्ती विषयाकार होते, आपण द्रष्टा राहत नाही तर विषय सेवन करणारे होऊन जातो। द्रष्टा हा विशिष्ट शब्द आहे, द्रष्टा म्हणजे दर्शनाच्या योगाने दृश्याशी समरस न होणारा, त्याला द्रष्टा असं म्हणतात, त्याला साक्षी असं म्हणतात। द्रष्टा, साक्षी म्हणजे कृत्यात सहभागी न झालेला पण तिथे उपस्थित असलेला, त्याला साक्षी असं म्हणतात। पुलंची ती एक कोर्टातला कसलेला साक्षीदार कशी साक्ष देतो, युट्यूबवर आहे, गंमत म्हणून पहा की घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होता, पोलिसांचे जे प्रश्न आणि मॅजिस्ट्रेटचे प्रश्न, त्याला तो साक्षी असल्यामुळे कशा रीतीने उत्तर देतो, तो काही केल्या बदत नाही। ध्यानाच्या वेळेला साक्षी असणं गरजेचं आहे। साक्षी याचा अर्थ कृत्यात सहभागी न झालेला, अलिप्त, केवळ पाहणारा, द्रष्टा, साक्षी, जाणता, जाणता म्हणजे जाणणारा, जो द्रष्टा असतो तो जाणणाराच असतो, तो जर दृश्याशी एकरूप झाला तर तो स्वतःचं भान विसरतो, स्वरूपाचं भान विसरतो। साक्षी हा साक्षीत्व सोडल्याबरोबर फिरायला सुरुवात करतो ध्यानामध्ये देखील. एरवी द्रष्टा हा जाणता असतो, तो स्वरूप स्थिती जाणतो. साक्षी हा स्वरूप बोधाला प्राप्त होतो. ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान कोणताही शब्द वापरा, देवची, त्याला देव असं देखील म्हणतात, तोच आपल्या आत असणारा देव आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तत्वता बरे पहा. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते असं समर्थ म्हणतात. हे जे ज्ञान द्रष्ट्याला होतं, साक्षीला होतं, जाणत्याला होतं, त्या जाणत्याला किंवा द्रष्ट्याला किंवा साक्षीला आपल्याला ज्ञान झालं असा जो भाव निर्माण होतो तोही चंचळालाच होतो, तो होतो आणि जातो. पण नंतर त्या ज्ञानातूनच न डळमळणारं, न डगमगणारं, त्या ज्ञानाशी एकरूपता साधणारं, त्या ज्ञानामध्ये रमून राहणारं, स्वरूपच होऊन राहणारं असं काही शिल्लक राहतं, तेव्हा त्या ज्ञानाचं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान होतं. तेव्हा चंचळता जाते, निश्चळता येते, आणि तेव्हा खरं म्हणजे हे सगळं चंचळ नाहीसं होतं. एरवी द्रष्टा देखील चंचळच आहे. आता बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला समजतंय का? समोरचा विचार सोडून देण्यासाठी म्हणून द्रष्टा हा विचार आहे, ते चंचळाला पकडून ठेवणं आहे. कृत्यात सहभागी न होण्यासाठी म्हणून साक्षी हा विचार आहे, ते चंचळाला पकडून ठेवणं आहे. पण त्यामुळं उपकार असा होतो की जगत भान नाहीसं होतं आणि केवळ साक्षी भान शिल्लक राहतं, केवळ द्रष्टू भान शिल्लक राहतं, द्रष्टा भान शिल्लक राहतं. हा विचारच आहे. तेव्हा विचार संपल्यासारखे वाटतात, पण आपण द्रष्टा आहोत हे जोपर्यंत समजतं तोपर्यंत विचार आहेच, चंचळ आहेच. हा द्रष्टा आपलं द्रष्टुत्वही विसरतो तेव्हा त्या ज्ञानाचं विज्ञान होतं. तोपर्यंत एखाद वेळेला त्या द्रष्ट्याला द्रष्ट्याच्या ठिकाणीच स्फुरण निर्माण होतं की मीच सच्चिदानंद आहे, आणि आपण ज्ञानाला प्राप्त झालो असं त्या ध्यान करणाऱ्या ध्यात्याला वाटत राहतं, पण ते खरं ज्ञान नसतं. तीही चंचळताच आहे. द्रष्टा किंवा साक्षी हा साक्षीत्व विसरतो, साक्षीत्व गळून पडतं, आणि मग उर्वरित जे राहतं ते मात्र त्या ज्ञानाची विशेष स्थिती असते. नाशिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. जे नाशिवंत आहे तर ते नासणारच आहे असं एका क्षणात जो स्वीकारतो. या ठिकाणी मी ती सेकंड ओपिनियनची गोष्ट सांगितली ती, की तो सावकार म्हणतो की अजून एक ओपिनियन घ्या माझ्या मृत्यूबद्दल, माझ्या आजाराबद्दल. अजून आपलं तेच निरूपण चाललंय, मागचंच चाललेलं आहे. परमात्म्याच्या सत्तेनी किंवा जो असीम ज्ञानघन त्याच्या सत्तेनी विश्व चाललेलं असताना ज्ञाता मनुष्य ज्याला आपण ज्ञाता म्हणतो तो प्रकृती बरोबर असतो हे सुरुवातीला मी सांगितलं. त्याला एक प्रकृती असते आणि आत्मबोध असतो. त्या प्रकृतीवर तो कदापि विश्वास ठेवत नाही. तो बोधाशी समरस झालेला असतो. त्यामुळं आपल्या स्वतःच्या देहाच्या नाशाबरोबर विश्वाचाही कल्पनेने नाश किंवा अवतीभोवतींच्या व्यक्तींचं होणं आणि जाणं याबद्दल तो मोहित होत नाही. एका क्षणात स्वीकारतो. ती परमेश्वराची इच्छा असेल तो स्वीकारतो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे पण त्याला भावनिक इमोशनल किंवा अगदी ज्याला भान सुटणं असं त्याचं होत नाही. जसं कलावती आईंचा मुलगा गेला तर आई आहे ती, त्या स्वस्थ बसून राहिल्या आणि मग थोड्या वेळ म्हणाल्या ज्यांनी दिला त्यांनी नेला असं म्हणाल्या. नाशिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानची आहे मना, असा जेव्हा अनुमान असतो तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. तो ज्ञानाचा अधिकारी कधी असणार नाही. तो लगेच जुळून घेतो. जी परमेश्वराची इच्छा म्हणून समोर येईल त्याच्याशी तो एकरूप होतो. तो प्रवाहाला, परमेश्वरी प्रवाहाला विरोध करत नाही. एक वृक्ष आहे आणि महापुरामध्ये चाललेल्या पाण्यात तो तसाच ताठ उभा आहे. पाण्याचा जोर आहे पण तो मात्र त्याच्या शक्यतेप्रमाणे पाणी अडवून धरतोय. शेवटी त्या वृक्षाला पाडून ते पाणी पुढे निघून जाईल. पण एक लवाळ आहे, महापूर आलेला आहे, पाण्याची जशी दिशा असेल तसं ते आपलं प्रवाहात तगून राहिलेलं आहे. प्रकृतीच्या गोष्टीबद्दल ज्ञानी पुरुष ज्ञाता हा स्वीकार करतो असं समर्थ म्हणतात. नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला तरी तो जाणावा वाहवला मृगजळी. म्हणून नित्याचा निश्चय करायचा तर संदेह ठेवायचाच नाही असा हा आत्मनिवेदन करणारा पुरुष असतो. पाहता जैसे गगन गगनाहून ते सघन जनची नाही निरंजन सदोदित. जसं गगन पाहावं त्या गगनापेक्षा देखील परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिले, म्हणजे गगन सर्वव्यापी सर्वांतरयामी आत बाहेर भरून राहिलेलं त्याच्यापेक्षाही सघनतेने परमात्मा आहे अशा बोधांनी तो राहतो. आणि इथं जे लोक दिसतायत, प्राणी मात्र दिसतायत, निसर्ग मात्र दिसतायत, ते व्यक्त आहेत पण अव्यक्तच मुळात आहेत. अव्यक्तातून आलेले आहेत, कधीही अव्यक्त होऊ शकतात अशा बोधांनीच तो त्यांच्याकडे पाहतो. जनची नाही निरंजन सदोदित. हे विश्व तुमच्या आमच्या कल्पनेखेरीज अस्तित्वाखेरीज निखळ अविनाशी परमात्म्यानी भरलेलं आहे सदोदित अशाच बोधांनी तो पाहतो. ही फार उंचीची गोष्ट आहे. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा आघवाची पूर्व पक्षु निर्गुण ठाईंचा अलक्षु लक्षवेना. म्हणून चर्मचक्षु म्हणजे या डोळ्यांनी पाहणं आणि जे पाहतो आहोत त्याच्यावर विश्वास ठेवणं, 5, 50, 70, 80 वर्ष चालणारा संसार त्याच्यावर पूर्ण अहंता ठेवणं, माझा आहे असं म्हणणं, तशा बोधानी करणं, तशा बोधानी न करणं ज्ञानचक्षु म्हणजे, हे सगळं जाणार आहे, इथं काही टिकणारं नाही, मीही इथं राहणारा नाही, ही ज्ञानदृष्टी झाली, ही चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु दोन्ही चंचळतेमध्येच येतं, हे दोन्ही मनाच्या भावामध्येच येतं, आत्मा ठाईंचा अलक्षु लक्षवेना त्याच्या बाहेर आत्मस्थिती राहते, संग त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही, संग त्याग करून पाही मौन्य गर्भा लाख मोलाची ओवी, स्वामीजी म्हणत असत। हे जर समजायचं असेल तर मात्र आपला देहसंग, मनाचा बुद्धीचा संग, देहाचा संग, देह अहंता, ही याच्या त्यागाशिवाय आपण परब्रह्म आहोत हे होणार नाही। निवेदन म्हणजे त्याग आहे। संग त्याग करून पाही मौन्य गर्भा, ज्या ठिकाणी शब्द नाही, व्यक्तता नाही, गुण नाहीत, दृश्य नाही, तुम्ही गर्भगृह पाहिलंय का एखाद्या मंदिराचं छोटस, तर तशी परमात्म्याची अविचल पूर्ण स्थिती, तू तसा आहेस, तू संगत्याग करून पहा, तू मौन्य गर्भा आहेस खरा, निरसता अवघेची निरसले, चंचळ तितुके निघोन गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार, अशा प्रकारे निरसन करता करता सगळं चंचळ निघून जाऊन निश्चळ परब्रह्म शिल्लक राहतं आणि तेच सारभूत आहे। आता या समासात पुढे समर्थांनी सोहम विवेक सांगितलेला आहे आणि ध्यानही सांगितलेला आहे। सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते। पुढच्या वेळेला आपण बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी नारायण राम 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 प्रभु हरि हरि बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि हरि।